chinimandi.com podcast.
एलपीजीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजार मूल्यानुसार. आधीच्या महिन्यातील आंतरराष्ट्रीय बाजार मूल्यानुसार एलपीजीची किंमत ठरते. जानेवारी 2020 मध्ये एलपीजीचं आंतरराष्ट्रीय मूल्य 448 डॉलर्स प्रति मेट्रिक टनावरून 567 डॉलर्स प्रति मेट्रिक टनवर पोहोचलं. त्यामुळे 14.2 किलोग्राम सिलेंडरच्या किमतीत 144.50 रुपये वाढ झाली. मात्र 14.2 किलोग्राम सिलेंडर करिता घरगुती व्यापारकर्त्यानं सरकारकडून मिळणारी सबसिडी 153.86 रुपयांवरून वाढवून 291.48 रुपये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठीची सबसिडी 174.86 रुपये प्रति सिलेंडरवरून 312.48 रुपये करण्यात आली आहे. देशात सध्या 27.76 कोटींहून अधिक जोडण्यांसह राष्ट्रीय एलपीजी व्याप्ती जवळपास 97% आहे. त्यामुळे सुमारे 27.76 कोटी ग्राहकांपैकी जवळपास 26.12 कोटी ग्राहकांच्या वाट्याची मूल्यवृद्धी सरकारद्वारे सबसिडीच्या माध्यमातून वहन केली जात आहे.